हरे कृष्ण. आजच्या भागवत वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी बघत आहोत की श्रीमद भागवतम नवा स्कंद अध्याय 15 परशुराम अवतार. तर याच्यामध्ये जे हयय राजा आहे कार्तिवीर्य अर्जुन याची कथा येते आणि आपण गेले बऱ्याच दिवसापासून या कथेचं श्रवण करत आहोत. तर असा आत्ताचा प्रसंग असा आहे की हे अर्जुन आलेला आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे आदर आतिथ्य केलेला आहे या जमदग्नी ऋषींनी. आणि ते आदर आतिथ्य बघून तो स्वाभाविकपणे जर कोणाला चांगल्या प्रकारे आदर आतिथ्य झालं तर त्या व्यक्तीनं संतुष्ट व्हायचं असतं, आनंदी असायचं. आणि एवढं सुरू या कठीण जागी पण त्यांनी एवढं चांगल्या प्रकारे आदर आतिथ्य केलेलं आहे तर त्यांनी वास्तविकपणे आनंदी व्हायला हवं होतं आणि जमदग्नी ऋषींच्या प्रती कृतज्ञ व्हायला हवं होतं की त्यांनी एवढ्या प्रकारे एवढ्या सर्व लोकांची त्यांनी केलेल्या आहे. पण या ठिकाणी काय होतं की जे काही चांगलंच घडलेलं आहे त्याला काय होतं नजर अंदाज होतो, त्याकडे बघितलं जात नाही. पण तो कुणीकडे बघतोय या ठिकाणी वर्णन. कार्तिवीर्य अर्जुनाने विचार केला की कामधेनुरूपी रत्न असल्यामुळे जमदग्नी आपल्याहून अधिक शक्तिशाली आणि धनवान आहे. तो काय विचार करतोय की जी ज्या गोष्टीचा विचार त्याने करायला हवा होता त्या गोष्टीचा विचार करत नाही आणि ज्या गोष्टीचा विचार करायला नको होता त्या गोष्टीचा तो आता विचार करतोय. तो काय विचार करतोय की हे जे ब्राह्मण आहेत जमदग्नी की याच्याकडे कामधेनुरूपी रत्न आहे आणि स्वाभाविकपणे तो माझ्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि धनवान आहे. तर आपण बघतो की काळ त्यावेळचा काळ असो किंवा आताचा काळ असो किंवा भविष्य काळ असो तर प्रत्येक ठिकाणी काय ह्या गोष्टी होत असतात की आपण आपलं जीवन व्यतीत करत असताना आपण कोणत्या गोष्टींकडे ध्यान दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टीकडे आपण नजर टाकली पाहिजे हे आपण महत्वाचं ठरवणं. कारण आपण काय करतो की सगळ्याच गोष्टी आपल्या ज्या काही दिसतात त्या सर्वच गोष्टीवर आपण काय करत असतो चिंतन मनन करत असतो. पण जे विशेष करून ध्यान दिलं पाहिजे त्या गोष्टींच्याकडे की ज्या आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश सफल करून देण्यासाठी गोष्टी आहेत त्यांच्यावर ध्यान देऊन त्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. कारण या ठिकाणी बघतात कार्तिवी अरे अर्जुन विचार करतो की अरे त्याच्याकडे गायी आहे आणि तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर आपण पण विचार करतो, प्रत्येक व्यक्ती विचार करतो की अरे हा व्यक्ती बघ ह्या व्यक्तीकडे बघा की ह्याच्याकडे काय आहेत ही कला आहे ती कला आहे त्याच्याकडे हे ज्ञान आहे ते ज्ञान आहे तो हे करतो त्याचे ते करतो. म्हणजे आपल्याकडे काय आहे ते आपण बघत नाही आहे. या ठिकाणी कार्तिवीर्य अर्जुनाकडे काही कमी नव्हतं, त्याच्याकडं भरपूर मोठं राज्य होतं, भरपूर शक्तिशाली होते. रावणासारख्या व्यक्तीची काय अवस्था केली त्याने, एवढा रावण एवढा शक्तिशाली होता संपूर्ण ब्रह्मांडाला त्रस्त करत होता. पण त्याला एक बंदिस्त करतोय आणि एकदम उपेक्षा करून सोडून देतोय. म्हणजे खूप मोठा अपमान करतोय होतोय रावणाचा त्या. तरी एवढं सर्व असतानाही तो केवळ काय करतोय विचार करतोय की ही गाय त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही आहे. आणि त्याचा परिणाम करतो ती गाय त्याला मिळाली घेऊन गेला तो पण ती त्याच्याकडे राहू शकली नाही. शिवाय त्याला त्याच्या मृत्यूला गमावं लागलं, सर्व मुलांना गमावं लागलं. एवढंच नाही तर 21 वेळा क्षत्रियांचा काय होतो संहार होतो. म्हणजे किती मोठी हानी होते केवळ त्यानं थोडस चुकीच त्याने काय केलं आपलं ध्यान फोकस त्याने काय केलंय या गोष्टीवर केलं. जर त्याने आपल्याकडं म्हणलं अरे ठीक आहे त्याला त्यांच्या भाग्याने त्यांना मिळालेले आहे ते ब्राह्मणांचं जे धन आहे ते आपण घेतलं नाही पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय होते ज्ञानाचा अभाव होतो की त्याला ते तो काय होतो अज्ञानामध्ये जातो आणि अज्ञानाचा अभावी मग त्याला काय करतं हेच त्याला वाटतं की ते माझ्याकडे असणं महत्वाचं आहे तेव्हाच माझं श्रेष्ठत्व सिद्ध होईल. आणि म्हणून त्या श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या मागे लागून तो काय करतो आपला सर्व सर्वनाश ओढावून घेतो. आणि म्हणून आपण बघतो की जे काही आपल्याला भगवंताने दिलेलं आहे की त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे त्याच्यावर आपण ध्यान केंद्रित केलं पाहिजे की अरे माझ्या भाग्यानं मला ही गोष्ट मिळालेली आहे आणि माझ्या भगवंतांच्या इच्छेशिवाय काही यातलं हेरावून घेतलं जाणार नाही आहे. आणि म्हणून आपण ते जाणलं पाहिजे. जसं वामनदेव या बली महाराज सांगतात, बली महाराज सांगतात की अरे तू एक पाऊल का जमीन मागतोस, तीन म्हणजे एक लोक मागून घे. कारण जो कोणी माझ्याकडे एकदा दान मागतो त्याला आयुष्यात कधी दान मागायचे भिक्षा मागायची गरज नाही पडत. आणि त्यामुळे तू काय कर, हे तीन पावलानं काय तुझ्या पावलानं येणार, तू अख्खा एक ग्रह घे. तर वामनदेव सांगतात की जर व्यक्ती एक जर एक पाऊल त्याला तीन पावलामध्ये जर संतोष नसेल तर त्याला संपूर्ण सर्व जर नऊ ग्रह जरी नऊ लोक म्हणजे नऊ द्वीप जरी प्राप्त झाले तरी तो संतोष राहणार नाही. कारण तीन मध्ये संतोष नाही तर नऊ मध्ये कसा संतोष आहे. नऊ मध्ये मिळालं तर त्याला वाटेल अजून स्वर्ग लोक वगैरे सगळं काय मिळेल का, याची तो आकांक्षा करतो. आणि म्हणून वामनदेव सांगतात की जे काय आपल्या प्रारब्धानुसार प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीनं संतुष्ट असलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात ठिविले अनंते तैसे जे राहावे चित्ते असू द्यावे समाधानी. की आपल्याला जे ब्राह्मण आहेत किंवा जे ब्राह्मणाचे गुण जे विकसित करतात तर त्या लोकांना हे खूप महत्वपूर्ण आहे. त्या सांगितलं की जर एखादा व्यक्ती जर संतोष नसेल तो ब्राह्मण जर संतोष नसेल तर त्याचे गुण जे काही त्याने ज्याकडे दिव्य गुण प्राप्त झालेले असतात तपस्येद्वारे साधनेद्वारे तर ते गुण त्याचे काय होतात जर तो संतोष नसेल तर ते गुण निघून जातात. कसे माहिती आहे की जसं एका माठामध्ये पाणी आहे आणि ते पाणी जर वापर नाही केला तर आपोआप झिरपत असतं हळूहळू आणि ते झिरपून कधी संपतं कळत पण नाही. तशाच प्रकार त्या ब्राह्मणाचे गुण जर तो व्यक्ती संतोष नसेल तर ते गुण काय होतात निघून जातात. आणि म्हणून सांगितलेलं आहे ब्राह्मण म्हणजे काय त्यांना संतोष असला पाहिजे. आणि या ठिकाणी आपण बघतो की प्रत्येकाला वाटतं की जसं अर्जुनही विचार करतो काय करतोय की कोणीही प्रतिस्पर्धी नसलेलं सार्वभौम जरी राज्य मला प्राप्त झालं तरी भगवंता माझा हा शोक दूर होणार नाही. म्हणजे एवढं मोठं राज्य त्याला मिळालेलं आहे तिथं कोणीही प्रतिस्पर्धी नाही आहे असं राज्य जरी प्राप्त झालं तर तो म्हणतो की माझा शोक दूर होणार नाही. तर हा प्रत्येक जीवाचा शोक आहे तो दूर होणार नाही जरी प्रतिस्पर्धी जरी आज हा जमदग्नी नसेल किंवा त्यांनी ती गाय दिली पुढे जाऊन असं नाही की तो पूर्णपणे शांतीत संतोष होणार आहे अजून कोणाकडे दुसरं काहीतरी भेटणार आहे त्याला काहीतरी दिसणार आहे त्याला आणि म्हणून तो काय करेल ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून आपण जाणलं पाहिजे की त्यांना वाटतं की आज ही गोष्ट प्राप्त झाली म्हणजे मी संतोष होणार परत पुढे गेलं की असं नाही की अजून कोणती गोष्ट तिथे असणार आहे त्याला वाटतं की नाही नाही ती गोष्ट मिळाली ना मग मी संतोष होणार. आणि अशा प्रकारे जीवन काय होतं निघून जातं आणि माया नेहमीच आपल्याला असं ते गाजर दाखवत असते. आणि त्यामुळं आपण आहे त्या ठिकाणी आणि आहे त्या स्थितीत संतुष्ट राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि केवळ ध्रुव महाराजच होते की त्यांना पूर्ण राज्य त्यांना मिळालेलं असतं की अशा प्रकारचं अचल स्थान. कारण ज्यावेळी कोणी अशा प्रकारे बघतो ना की माझ्यापेक्षा वरचढ तो व्यक्ती आहे तर त्याला आपली भीती निर्माण होते की अरे ही लोक सर्व भक्त यांना मानतात आता मला मानणार नाहीत आता आज मला मानतात पण उद्या हा माझ्यापासून पुढे आला तर त्याला मानतील मला नाही मानणार अशी भीती राहते. तर केवळ ध्रुव महाराजांचंच असं एक अचल स्थान होतं की ते कोणी तिथे हलवू शकत नव्हते. परंतु असं स्थान जरी प्राप्त झालं तरी आपण पूर्ण रूपाने संतोष होऊ असं नाही. आणि म्हणून इथं अर्जुन सांगतोय की सार्वभौमत्व आणि प्रतिस्पर्धी राज्य नसले राज्य पण मला माझा शोक दूर करू शकणार नाही. आणि केवळ मग आपण बघतो की कशा प्रकारे भगवंतांची जी भक्ती आहे तीच आपल्याला सवे आत्मा सुप्रसिद्ध ती की केवळ भगवंतांची अहेतुकी आणि अप्रतियता जी भक्ती आहे तीच जीवात्म्याला काय करू शकते पूर्ण रूपानं संतोष करू शकते. आणि या ठिकाणी थोडं गायींचं महत्वही सांगितलेलं आहे कशा प्रकारे भगवंत सांगतायत की गायींचं पालन केलं पाहिजे. तर चैतन्य महाप्रभू आणि चांदकाजींचा संवाद आहे तर त्या संवादामध्ये पण सुंदर असे गायींच्या बद्दल चर्चा आल्या तर ते आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे चांदकाजी चैतन्य महाप्रभू नवदीपमध्ये राहत होते आणि त्या ठिकाणी रोज संकीर्तन चालायचं. तर चांदकाजी एकदा काय करतो आपल्या सैनिकांना पाठवून कारण बऱ्याच लोकांनी तक्रार केलेली असते मग तो पाठवतात आणि भक्तांना त्रास देण्यासाठी त्यांना कीर्तन करून न देण्यासाठी. आणि तो जातो आणि चांदकाजी बघतो की सगळे भक्त सुंदर अशा प्रकारे कीर्तन करतात तर त्यांना मध्येच थांबवतो आणि त्यांचा मृदंग तोडतो आणि म्हणतो जर तुम्ही यापुढे कीर्तन करताना दिसला मला तर तुम्हाला मी काय करेन जबरदस्ती तुमचं धर्म परिवर्तन करेन आणि तुमची संपूर्ण संपत्ती मी नष्ट करून टाकेन. आणि अशा प्रकारे तो धमकी देऊन निघून जातो. नंतर मग चैतन्य महाप्रभूंच्याकडे बघ जातात आणि सांगतात अशा अशा प्रकार झालाय तर चैतन्य महाप्रभू अतिशय क्रोधित होतात आणि ते म्हणतात हा कोण काजी आहे की जो आम्हाला अडवणार आणि म्हणून सुंदर असं कीर्तन करत ते जात आहेत आणि सगळ्या हजारो मशाले चैतन्य भागवत मध्ये सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हजारो मशाली घेऊन ते पुढे जात असतात आणि जात असताना मग सगळेजण घोषणा देत असतात काजीला मारा काजीला मारा. खूप सुंदर मोठी अशी कथा आहे. आपण मुख्य त्यांचा संवादाविषयी चर्चा करणार आहोत आणि मग नंतर चैतन्य महाप्रभू आणि सर्वजण त्या ठिकाणी पोहोचतात त्यांच्या दरवाजापर्यंत आणि मग चैतन्य महाप्रभू काहींना तबे महाप्रभू तार द्वारे ते वसिला भव्य लोक पाठाय्या काजी रे बोलाय्या. आणि त्यावर चैतन्य महाप्रभू जाऊन त्यांच्या तिथे बसतात समोर दरवाजात आणि काजीला बोलवण्यासाठी आतमध्ये काहींना पाठवतात. दूर आहे दूर ई दूर हाई ते आईला काजी माथा नोये या काजी रे बसायला प्रभू सन्मान करिया. आणि मग तो बघतो की सगळेजण आले आहेत मग त्यावेळी मान खाली घेऊन आलो तो येतोय काजी आणि चैतन्य महाप्रभू पण त्याला आदर करतायत आणि बसण्यासाठी आसन देत आहेत. तर अशा प्रकारे आपण बघतो की चांद चैतन्य महाप्रभू एवढे क्रोधित होते त्यांना सर्व काही त्यांनी आणि त्रास दिला भक्तांना त्यांनी मृदंग तोडले होता आणि चैतन्य महाप्रभू खूप क्रोधित होते पण त्यांनी जो शिष्टाचार आहे त्याचं उल्लंघन केलं नाही. की त्यांनी काय केलेलं आहे जरी हा काजी आहे मान खाली घालून उभा आहे पण तरी त्याला सन्मान करतायत आदर करतायत आणि त्याला बसण्यासाठी आसन देत आहेत. तरी आपण बघितलं पाहिजे की जसं आपण बघू शकतो की जमदग्नीने पण कशा प्रकारे आदर अतिथी केलेला आहे या हे राजाचं तशाच प्रकारे भीष्मदेव पार बाणांच्या शय्येवर होता पण तरी पण ते जे जे ऋषीमुनी यायचे त्यांच्यानुसार प्रत्येकांना ते आदर देत होते. जरी एवढे अतिशय वेदना होत होत्या अतिशय मृत्यूच्या शेवटच्या क्षणी होते पण तरी पण ते जे काय वैष्णव शिष्टाचार आहे त्याचा त्याग नाही केला आणि मग चैतन्य महाप्रभू त्यांना बसण्यासाठी आदर देतात. प्रभू बोले ना आम्ही तोमार आईला ना अभ्यागत आम्ही देखील लुकायला हे धर्म केमत. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात की आम्ही तोमार आईला अभ्यागत अभ्यागत म्हणजे आम्ही तुमचे पाहुणे आहोत आणि आम्ही देखील आणि आम्हाला बघून तू लोपवतोस हा कसला कोणता धर्म आहे हा. काजी काय तुम्ही आईला क्रुधय्या तोमा शांत करायते रही न लुकाय्या. तर चांद काजी म्हणतायत की तुम्ही आईला क्रुद्ध या तुम्ही क्रोधित होऊन आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला शांत करण्यासाठी मी थोडा वेळ काय केलो लपून बसलेलो होतो. ए बे तुम्ही शांत आयला आसी मिली लांग भाग्य मोर तोमा हे न अतिथी पायलांग. तर ते म्हणतात की आता तुम्ही शांत झालेला आहात आणि म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो आणि माझं भाग्य आहे की तुमच्यासारखा अतिथी आज आमच्या घरी आलेला आहे. ग्राम्य संबंध चक्रती हय मोर चाचा देह संबंध आहे ते हय ग्राम संबंध साचा. तर ते म्हणतात की आपल्या म्हणजे ते सांगतात की सुंदर अस ते सांगतायत की ग्राम संबंध चक्रती की मोर चाचा की माझे चाचा आहेत आणि तू ग्राम संबंध साचा की ते चुलतेच लागतात माझ्या प्रकारे म्हणजे अशा ते मानत होते आणि म्हणून ते म्हणतात नीलांबर चक्रती तुमचे नाना आहेत आणि त्या संबंधानुसार तू माझा काय झालास एक भाचा झालास. मग ते नातं सांगतो की म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा क्रोध शांत होण्यासाठी आणि तो जवळ की सांधण्याचा प्रयत्न करतोय. मग दोघे जण त्या ठिकाणी चर्चा करतात आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात प्रभू कहे प्रश्न लागी आई लांग तोमारे स्थाने काजी कहे आज्ञा कर ए तोमारे मने. तर प्रभू म्हणतात की तुम्हाला मी काही प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी आलोय. तर काजीही म्हणतात की हा आज्ञा करा तुमचं जे काय आहे ते तुमच्या मनात जे काय ते मला सांगा. प्रभू कहे गो दुग्ध खावो गाभी तोमारे माता वृष्य अन्न उपजाय ताते ते हो पिता. तर चैतन्य महाप्रभू काय प्रश्न विचारतात गो दुग्ध खावो की तुम्ही गाईचं दूध खाता म्हणजे पिता गाभी तोमारे माता बंगालीमध्ये खाता म्हणतात तर आपण मराठीत पितो म्हणतो गाभी तोमारे माता गाईचं दूध आपण पितो त्यामुळे गाय आपली काय आहे माता आहे. वृष्य अन्न उपजाय जो बैल आहे तो काय करतोय अन्न उत्पादन करतोय ताते ते हो पिता आणि त्यामुळे तो काय आहे आपला पिता आहे. पिता माता मारी खायो एवा कोन धर्मा कोन बले कर तुम्ही यही मत विकर्म। तेम दात पिता माता मारी खाओ कि गाई आणि बैलांचं जे मांस खातात त्या लोकांना ते म्हणतात की हे आपले माता आणि पिता आहेत आणि यांना मारून खात आहेत, कोण बले करे तुम्ही ई मत विकर्म, की कोणत्या आधारावर तुम्ही असलं विकर्म हे दुष्ट कार्य तुम्ही करता आहात आणि तुम्हाला त्याची भीती नाही वाटत पाप कर्म लागण्याची। तर हे प्रश्न चैतन्य महाप्रभू काजीला विचारतात। तर काजी काय म्हणतात, तर प्रभुपादा तात्पर्यात खूप सुंदर लिहितात, ते म्हणतात की कोणताही सुसंस्कृत मानव समाजात खाण्याच्या उद्देशा हेतूने स्वतःच्या आई वडिलांना ठार करण्याचे धाडस कोणीही करणे शक्य नाही। कोणत्याही सुसंस्कृत समाजामध्ये किती त्याला म्हणजे समस्या असेल भोजनाची तरी तो आपल्या आई वडिलांना मारून खाणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी प्रभुपाद देतात की चैतन्य महाप्रभू इथं आव्हान देतात काजीला, आणि प्रभुपाद दुसरेही सांगतात की दुसऱ्याही धर्मामध्ये की सांगितलं की तू कोणाचीही हत्या करता कामा नाही, पण तरी ते काय करतायत मोठमोठे कत्तलखाने उघडून म्हणजे पटायतायत कत्तलखाने। प्रभुपाद लिहितात या ठिकाणी की ते कत्तलखाने खोलण्यामध्ये आणि त्याचं मांसाहार करण्यासाठी पटायतायत। प्रभुपाद म्हणतात की गायींचं म्हणजे बाकीचं मांस खाण्यासाठी एका वेळा शास्त्राने संमती दिलेली आहे, परंतु गायींचे मांस कधीही त्याने ग्रहण नाही केलं पाहिजे। आणि प्रभुपाद म्हणतात त्याने मांस ते खावं पण त्या बकरा असेल किंवा कोणी अन्य प्राणी त्याचा वध करून त्यांनी खावा, असं नाही की नियोजनबद्ध स्लॉटर हाऊसेस मधून किंवा दुकानं बनवून तिथे विक्री होणार असं नाही की त्यानं ज्याला खायचं आहे त्याने त्या प्राण्याच्या कानामध्ये मांस बोलून त्याने काय केलं पाहिजे त्याची हत्या केली पाहिजे। म्हणजे त्यावेळेस त्याच्या लक्षात येईल अरे मी मांस म्हणतो की माझं मांस खातो तर किती प्राणी माझं खातील, म्हणून त्यावेळी त्याला काय होईल बुद्धी सुचल आणि तो बंद करेल। पण जर अशा प्रकारे योजनाबद्ध सुरू असेल तर त्याला कळणार पण नाही आणि त्यामुळे तो अनेक जन्म तो ते पापकर्म करत राहील। आणि म्हणून या ठिकाणी म्हणलंय की गाई मांसाचं तरी गाई आणि बैलांचं तरी मांस त्यानं घेतलं नाही पाहिजे। आणि मग चांद काजी पण तो काय करतो बोलू लागतो, काजी कळे तो मारायचे वेद पुराण तैचे आमार शास्त्र केताब कोरान। तर तो म्हणतो की जसं तुमचं शास्त्र आहे वेद आणि पुराण तसंच आमचंही शास्त्र आहे केताव, केताव म्हणजे पवित्र ग्रंथ कुराण, कुराणाचा तो उद्धार देतात। तर प्रभुपाद लिहितात तात्पर्य की जो कोणी शास्त्रानुसार जर वादविवाद करत असेल तर तो अधिकृत वादविवाद आहे। आणि म्हणून या ठिकाणी ते चांदकाजी आपल्या शास्त्रानुसार चैतन्य महाप्रभूंशी वाद करतात। सही शास्त्र कहे प्रवृत्ती निवृत्ती मार्ग भेद, निवृत्ती मार्ग जीव मात्र वधेर निषेध। तर तो सांगतो की आमच्या शास्त्रामध्ये दोन मार्ग दिलेले आहेत, एक आहे प्रवृत्ती मार्ग आणि दुसरा निवृत्ती मार्ग। प्रवृत्ती मार्ग म्हणजे की सर्व काही संसार करून त्याबरोबर त्यांना मोक्षाची तयारी करणं, आणि निवृत्ती मार्ग म्हणजे पूर्णपणे काय म्हणतात वैराग्य जीवन। तर त्याच्यामध्ये म्हणतो की प्रवृत्ती मार्गामध्ये आम्हाला परवानगी दिलेली आहे या गाई बैलांचा वध करण्यासाठी। प्रवृत्ती मार्गे गोवध करीते विधी हय, प्रवृत्ती मार्गामध्ये गोवध करण्याची विधी आहे। शास्त्र अज्ञायवध कैले नाही पाप भय। तर सांगतो की हा काजी काय म्हणतो की शास्त्राची आज्ञा आहे आणि ती पालन केल्यामुळं आम्हाला पापाचं भय नाही, कारण शास्त्राने सांगितलेलं आणि शास्त्राचं जे काही आम्ही पालन करू त्यानुसार, त्यामुळे आम्हाला पापाची भीती नाही। आणि बघू शकतो आपण भगवंती सांगतात की यम शास्त्र मिधी मुसृजत वर्तते काम करत, की जो व्यक्ती शास्त्रांच्या आज्ञांचं उल्लंघन करून जीवनात आचरण करतो न सुखम, की त्याला सुख समृद्धी किंवा उच्च गती त्याला प्राप्त होऊ शकत नाही। आणि म्हणून शास्त्रांचं पालन केलं पाहिजे, पण हे लोक काय करतात त्यांच्या शास्त्रांचं ते पालन करत आहेत। बघू आपण पुढे चर्चा। तर प्रभुपाद इथे सांगतात की शास्त्र आज्ञा ही सर्वश्रेष्ठ आहे। शास्त्राच्या आज्ञामध्ये आधी सांगितलंय की गोमाता गाय ही आपली माता आहे, असं नाही की त्या काळी गाय माता होती आणि आताच्या काळात नाही आहे। कित्येक लोक असे वाद घालतात की त्यावेळी ठीक होते गाय माता होती आज नाही आहे, पण प्रभुपाद म्हणतात नाही, शास्त्रात सांगितलं ना त्यावेळी जी माता आहे ते आजही माता आहे, की जे शास्त्र आहे ते प्रमाण कधी चुकत नसतं। आणि म्हणून ते शास्त्रानुसार आपण आचरण केलं पाहिजे. आणि हा काजी म्हणतो की त्याच्या आज्ञेचं मी पालन करतो त्यामुळे मला पापाची भीती नाही. आणि पुढं प्रमाण देतो काजी, तोमार वेद ते आचे गोवधे रवानी ऐते व गोवध करे बड बड मुनी. ते म्हणतात की तुमच्या वेदांच्या मध्ये पण काय आहे गोवधाची गोष्ट सांगितलेली आहे. ऐतैव गोवध करे बड बड मुनी. आणि कुणी साधारण व्यक्ती नाही, मोठमोठे ऋषी मुनी काय करायचे हे गायींची हत्या करायची. आणि त्यामुळे काय आम्ही करतो त्याच्यात काय दोष नाही आहे. पण चैतन्य महाप्रभू सांगतात प्रभू कहे वेद कहे गोवध निषेध ऐतैव हिंदू मात्र ना करे गोवध. तर चैतन्य महाप्रभू लगेच सांगतात की नाही, वेदांच्या मध्ये या गोहत्येला निषेध केलेला आहे आणि म्हणून कोणीही हिंदू व्यक्ती या गायींची हत्या करत नाही. मग पुढं ते म्हणतात की अरे मग ऋषी म्हणे गो हत्या करायची त्याच्या बद्दल काय, जे आहे ते पारी यदी तबे मारे प्राणी वेद पुराणे याचे हे न अज्ञावानी. ते म्हणतात चैतन्य महाप्रभू पुढे म्हणतात जे आहे ते पारे यदी तर त्याला पुनर्जन्म प्राप्त करून देऊ शकत असले, एक नवजीवन एक मानव जीव नवजीवन देऊ शकत असेल तर त्यावेळी ते काय करायचे त्यांना जो गो यज्ञ आहे तो करायचे. आणि त्याच्यामध्ये काय करायचे अतैव जरत गौ मारे मुनिगण वेद मंत्रे सिद्ध करे ताहार जीवन. तर ते काय करायचे जरत उद्गव म्हणजे एकदम वृद्ध प्राणी जो गाय आहे त्याला ते काय करायचे त्याच्यामध्ये मारायचे, मारायचे म्हणजे यज्ञात त्याला बली द्यायचे. पण त्याच्यामुळे काय करायचे त्यांना पुन्हा मानव जन्म किंवा चांगलं जीवन त्यांना प्राप्त करून देत होते आणि त्यांच्याद्वारे त्यांचे वेद मंत्र आहेत ते सिद्ध करत होते, त्याचं जीवन सिद्ध करत होते. आणि त्यामुळे चैतन्य महाप्रभू म्हणतात हे जरद हया युवा हय आरवार ताते तार वदन हे हय उपकार. आणि त्यामुळे त्याला नवजीवन प्राप्त होत होतो आणि त्यामुळे तो वध नव्हता तर त्याच्यावरती एक उपकार किंवा मोठं त्याला चांगलं लाभ प्राप्त करून देणारी कृती होती आणि त्यामुळे तो गोवध नव्हता. मग आता का, तर चैतन्य म्हणतात आता त्याला त्यावेळी ते जे ब्राह्मण लोक होते त्यांच्या मंत्रात एवढी शक्ती होती त्याद्वारे ते करू शकत होते पण कलियुगामध्ये नाही. कलिकाले त्याची शक्ती नाही का ब्राह्मणे ऐतैव गोवध के ना करे एकने. तर कलियुगामध्ये मात्र ती शक्ती नाही आहे, ते त्या शक्तीचे ते ब्राह्मण नाही आहेत आणि म्हणून ऐतैव गोवध के ना करे एकने. आणि म्हणून या कलियुगामध्ये कोणीही गोवध केला नाही पाहिजे. आणि गोवधच नाही तर आणखीन काही गोष्टी सांगितल्या कलियुगात वर्ज्य. अश्वमेधम गवालंबम संन्यासम पैतृकम देवरेण सुतोत्पत्तीम कलो पंच विवर्जित. त्यातही सांगितलंय कलियुगामध्ये या पाच गोष्टी केल्या नाही पाहिजेत. अश्वमेध यज्ञ जो घोड्यांना बळी दिलेच तो अश्वमेध यज्ञ, गोमेध यज्ञ संन्यास घेणे, मांसाहार करून पितृश्राद्ध अर्पण करणे. कित्येक लोक मांसाहार अर्पण करतात पितृश्राद्धाला तेही करू नये. आणि बंधूंच्या पत्नीपासून संतानोत्पत्ती करणे या गोष्टी काय आहेत या कलियुगामध्ये वर्जित केलेल्या आहेत. कृपात तात्पर्य देतात की हा ब्रह्मविवर पुराणातील हा श्लोक आहे. तोमार जी आई ते नार वध मात्र सार. आणि आता चैतन्य महाप्रभूंनी की शास्त्रांचं सांगितलं आणि आता तोमार जी आई ते नार वध मात्र सार. आणि तुम्ही लोक मात्र काय करताय केवळ त्याला वध करताय. नरक आहे ते तोमार नाही का निस्तार. आणि तुम्ही जो काही वध करताय गायींचा आणि त्यामुळे तुम्हाला नरकाची प्राप्ती होणार आणि त्यातून सुटका नाही. आणि किती किती वर्ष नरकामध्ये जावं लागेल. गोअंगे यतलोम तत सहस्र वस्त्र गोवधी रौरव मध्ये पचे निरंतर. काय म्हणतात गायीच्या शरीरावर जितके केस असतील तितकी सहस्र वर्षे, असं नाही की तेवढी वर्षे, तेवढी सहस्र वर्षे गोहत्या करणारे रोग करणारे रौरव नामक नरकात सडत राहतात. म्हणजे किती एका गायीच्या अंगावर आपण बघू शकतो किती केस असतात की प्रत्येक शरीरावर त्याच्या केस असतात भरपूर आणि प्रत्येक केसाच्या तेवढे सहस्र वर्ष त्याला नरकामध्ये यातना भोगाव्या लागतील. म्हणजे किती भयानक आहे गोवध करण। तोमार सब शास्त्र करता है से भ्रांत आल तर हम म्हणतो की की आमचे शास्त्र सांगितलंय गोवध करण्यासाठी आणि तुम्ही म्हणताय असं, तर म्हणतात तोमा सबार शास्त्र करता सही है भ्रांत आल ते भ्रमित होते ना जाने शास्त्रे मर्म ऐसी आज्ञा दिला आणि या पूर्ण शास्त्राचा मर्म त्यांनी काय केलेला आहे जाणलेला नाहीये आणि म्हणून अशी आज्ञा दिलेली आहे। तर अशा प्रकारे त्या काळी जे आपण बघू शकतो की त्या काळी ज्यावेळी ह्या आज्ञा दिल्या त्यावेळी लोकांची काय स्थिती होती, म्हणजे ज्यावेळी अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली त्यावेळची स्थिती एकदम अर्जुन एकदम आध्यात्मिक त्याच्या उच्च स्तरावर स्थित होता आणि त्या प्रकारे आज्ञा दिल्या। पण हे ज्यावेळी शास्त्र लिखाण केलं त्यावेळी लोक इतकी त्यांचे पदभ्रष्ट झाले होते की त्यांना अशा प्रकारे या आज्ञा दिलेल्या आहेत, कारण त्यावेळी ते लोक की जे मनुष्यांचं मांस खाणारा पण प्राणी आहे त्याचंही ते मांस खात होते, मग त्यांना सांगितलं कमीत कमी बाबा याचं तरी नका खाऊ, तर त्यांना ते थांबवावं लागलं की आई बहिणींशी पण ते संघ करत होते, सांगितलं बाबा कमीत कमी यांच्याशी नका करू, म्हणजे अशा प्रकारे त्या स्तरावर त्यांना काय करायला लागल्या आज्ञा द्यावी लागल्या, त्या मानसिक स्थितीत अशी होती त्या प्रकारे त्यांना आज्ञा दिल्यात, म्हणजे एक इमर्जन्सी स्थितीमध्ये दिलेल्या की त्या आज्ञा, असं नाही की त्या सर्व काळासाठी, की ती स्थिती तेवढी सुधारण्यासाठी ती स्थिती होती, परंतु लोक ते सर्व काळासाठीच म्हणू लागले, पण सर्व काळासाठी काय हे आपला जो सनातन धर्म आहे ह्या आज्ञा आहेत ह्या सनातन म्हणजे सर्व काळामध्ये वापरू शकतो, ह्या फक्त काय होतात त्या त्या परिस्थितीत, जसं गौतम बुद्ध आले त्यांनी बघितले की सर्व लोक वेदांचा आधार घेत आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये गोवध करतात, तर त्यांनी ते थांबवण्यासाठी सांगितलंय अहिंसा परव धर्म, किंवा अहिंसाच काय आहे सर्वश्रेष्ठ आहे अहिंसा पालन कर, तर त्या काळासाठी त्या स्थितीसाठी तेवढं इमर्जन्सी होतं तेवढा त्यांनी तो हे केलेला आहे उपयोग केलेला आहे, पण असा नाही की ती स्थिती पूर्ण ते आदेश आहेत त्या स्थितीसाठी आहेत, ते आदेश सर्व काळासाठी नाही, तर ते आपण ते जाणून घेतले पाहिजे। आणि म्हणून तुमच्या शास्त्रामध्ये अनेक काय आहेत की चुका आहेत आणि त्या मर्म न जाणता त्यांनी त्या आज्ञा दिल्या आहेत, आणि हे ज्यावेळी चांदकाजी ऐकतो शून्य स्तब्ध आहे लकाजी नाही स्फुरे वाणी विचार्या कहे काजी पराभव मानी, आणि ज्यावेळी चांदकाजी ऐकतो त्यावेळी तो एकदम स्तब्ध होतो आणि त्याला काही काय बोल पुढं बोलता येत नाही, विचार्या कहे काजी पराभव मानी आणि तो स्वतःहून त्याचा पराभव स्वीकारतो। तर प्रभुपाद हे तात्पर्य सांगतात की आम्ही कित्येक बाकी ख्रिस्ती लोकांना वगैरे भेटतो प्रचारकांना आणि आम्ही त्यांच्या चर्चा करत असतो आणि त्यांना विचारतो आम्ही की भगवान मर्यादित आहेत की अमर्यादित आहेत, तर ते म्हणतात हो भगवंत अमर्यादित आहेत, मग प्रभुपाद सांगतात की जर भगवंत अमर्यादित आहेत मग त्यांचा एकच कस काय पुत्र, की असे अमर्यादित भगवंत आहेत तर त्यांना एकच कसं काय पुत्र अजून अनेक का पुत्र नाहीत, तर प्रभुपाद लिहितात की ते निरुत्तर होतात त्यांनी काही पुढं बोलत नाहीत, तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की जुना करार नवा करार आणि कुराणाचे पण अनेक प्रश्न मध्ये अनेक प्रश्न आहेत त्याची ते उत्तर देऊ शकत नाहीत, तर अशा प्रकारे की शास्त्र आहेत हे मानव स्वभावातील चार दोषापासून मुक्त असली पाहिजेत, जी काही शास्त्र आहेत आपले ते ह्या चार स्वभावातून ते मुक्त आहेत आणि म्हणून शास्त्रातील विधाने सर्व काळ तंतोतंत निर्दोष अचूक असली पाहिजेत, तर अशा प्रकारे हे शास्त्र आहे। तुम्ही हे केले पण सही सत्य है, आणि ज्यावेळी तो ऐकतो त्यावेळी चांदकाजी स्वीकार करतो की हे पंडित हे विद्वान तुम्ही जे काय सांगताय ते सत्य आहे, पण आधुनिक आमचे शास्त्र विचार सहन आहे आणि आमची शास्त्र हे आत्ताच्याच काळात रचली गेलेली आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे तार्किक आणि दार्शनिक स्वरूपाची ती नाहीत, मग तुम्ही काय स्वीकारता कोणी विचारल चांदकाजीला, तर ते म्हणतो कल्पित आमचे शास्त्र आम्ही सब जाणी की आमचं शास्त्र हे कल्पित केलेलं आहे कल्पना केलेलं आहे आणि हे मी जाणतो, परंतु ज्याती अनुराधे तब सई शास्त्र मानी, पण मी एक यवन असल्यानं मला ते शास्त्र स्वीकारणं काय महत्वपूर्ण आहे त्यानं ते मला स्वीकारलं पाहिजे आणि म्हणून मी ते स्वीकारतो। सहज यवन शास्त्रे अदृढ विचार हसित आहे महाप्रभू पूछे न आरवार, आणि मग त्यावेळी चैतन्य महाप्रभूं संतुष्ट होतात की हसू लागतात आणि पुढचा प्रश्न विचारतात, तर अशा प्रकारे आपण बघतो की चैतन्य महाप्रभूंनी पण की गायींच्या रक्षणावर जोर दिलेला आहे. कशा प्रकारे की गोमाते संरक्षण झालं पाहिजे. आणि आपण बघतो अनेक राजे रजवाडे सर्व या लोकांनी या गायींना काय केलेलं आहे, महत्व दिलेलं आहे. आणि स्वाभाविकपणे या गायींचं रक्षण केल्यामुळे समाजामध्ये सुजलम सुफलम वातावरण निर्माण होत होतं. आज जसंच त्या गायींची उपेक्षा केली जातो तर लगेच काय झालं की संपूर्ण दळभद्र अवस्था काय झाली समाजात येऊ लागली. की जोपर्यंत या गायींचं चांगल्या प्रकारे संगोपन होत नाही तोपर्यंत सुजलाम सुफलम देश होणार नाही. आणि सुजलाम सुफलम देश होण्याचं कारण सुद्धा की गायींच्या चांगल्या प्रकारे त्यांना संतोष केलं जायचं. आणि या प्रकारे शिवाजी महाराजांच्या पण जीवनात बघतो की तेही किती गोमातेला महत्व देत होते. की एकदा शिवाजी महाराजांचे गोवधाला भरपूर विरोध करायचे. तर एकदा औरंगजेब म्हणतो शाहिस्तेखानमध्ये म्हणजे त्यांचा एक निजाम तो म्हणतो की मला भेटायला तुमच्या आदिलशहांना म्हणजे शहाजी महाराजांना सांगतात की तुमच्या मुलाला मला भेटायचं आहे. तर शहाजी महाराज म्हणतात की आमचा मुलगा तुमच्या राज्यात येणारच नाही. कारण तुमच्या तिथं गोवध होत असतो. तर सांगतो की आज कुणीही गोवध करायचं नाही. आणि मग ते म्हणतात बोलो. आणि एक व्यक्ती असतो तो म्हणतो की अरे या छोट्या चिमुरड्याच्या मुलाला ऐकून आपण कशाला थांबायचं. म्हणून तो विचार करतो मी समोरच त्याच्या समोरच गोवध करणार बघ काय करतोय. आणि म्हणून तो तिथं समोरच घेऊन बघ जसं छोटे बालक शिवाजी महाराज येत असतात छोटे तर त्यावेळी तो काय करतो त्या गायींची हत्या करण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं शिवाजी महाराज छोटे होते तर बघतायत की तो हत्या करतोय तर लगेच त्यांची तलवार काढून तो हात वर काढायच्या आधीच त्याचा हात धडा वेगळा होतो. तर एवढ्या चपळाईने ते गायींच्यावर प्रेम करायचे. तर अशा प्रकारे गायींचं रक्षण झालं पाहिजे जेणेकरून काय होईल आपली संस्कृती आणि समाजामध्ये सुजलाम सुफलता हे वातावरण येऊ शकतं. जसं एकदा बिरबलांना विचारलं अकबरांनी की सर्वात श्रेष्ठ दूध कोणतं आहे तर तो सांगतो की बकरी का कुठल्या प्राण्या सांगतो तो मी विसरलं तर तो प्राणी सांगतो. तर अकबराला आश्चर्य वाटतं कारण त्याला माहिती होतं की सगळ्यात श्रेष्ठ प्राण्याचं दूध काय आहे गाईचं दूध आहे सर्वश्रेष्ठ. पण बिरबल दुसरं सांगतो परत विचारतो दोनदा विचारतो तरी तोच उत्तर देतो. तर मग अकबर विचारतो की अरे बिरबल सगमी तर ऐकली सगळ्यात श्रेष्ठ गाईचं दूध आहे म्हणून. तर तो म्हणलं की महाराज तुम्ही प्राण्याचं विचारलेलं आहे सगळ्यात श्रेष्ठ प्राण्याचं विचारलं आहे गाई प्राणी नाही ती आमची माता आहे. तर अशा प्रकारे ते उत्तर देत आहे की सगळ्यात श्रेष्ठ प्राणी नाही ती आमची माता आहे आणि त्यामुळे मातेचं त्या प्राण्यामध्ये गणती नाही करत आम्ही ती आमची माता आहे. तर अशा प्रकारे बिरबल सुद्धा गाई गोमातेचा किती आदर करत होते. आणि आपण हे ज्यावेळी प्रचार करत असतो की ते लोकांना ज्यांना जामवन सारखे म्हणजे हनुमान सारखे लोक असतात आणि जामवन सारखे लोक भेटणं महत्वाचं असतात कारण हनुमानच्याकडे ती शक्ती होती पण ती शक्ती त्यांनी काय केलेली विसरलेली होती. आणि म्हणून त्यांना आपण ज्यावेळी स्मरण करून देतो की बाबा गायींचं महत्व किंवा तुमच्याकडे शेती आहे तुमच्याकडे व्यवस्था आहे तर तुम्ही अशा प्रकारे जर त्यांना आपण प्रेरित केला तर निश्चितपणे काय होऊ शकतं लोक ते गायी पालन करू शकतील आणि चांगल्या प्रकारे भगवंतांना. आणि ज्यावेळी गायी येते स्वाभाविकपणे काय होतं की संपूर्ण कित्येक लोक आज मी एकांच्याकडे ऐकलंय की पाश्चात्य देशामध्ये गायीला जाऊन केवळ आलिंगन करायचं आहे तर त्यासाठी ते कितीतरी पैसे मोजतात. आणि त्याच्यात सांगितलं की तुमच्या जीवनात जे काही नैराश्य आलेलं आहे जे काही विकृतता आलेली आहे ते निघून जाईल केवळ गायीला आलिंगन केलं आणि त्या गायीला आलिंगन करण्यासाठी ते पैसे मोजतात. तर म्हणजे बघू शकतो तर एवढं सर्व समाजात असताना सुविधा असताना तर आपण त्याचा काय केला पाहिजे लाभ घेतला पाहिजे. आणि पुढं एक 5-4 मिनिटं आहेत तर आपण पुढचं थोडं चर्चा करू. तर चैतन्य महाप्रभू त्यांना दुसरा प्रश्न करतायत की ते म्हणतायत की मी बघतोय की तुम्ही का जे हिंदू धर्म विरोधी अधिकारी एबे ये ना करमाना भुजिते ना पारी. आणि तुम्ही तर काय आहात जे काय हिंदू धार्मिक उत्सव आहे त्यांना नेहमी विरोध करत असता पण आज विरोध करत नाही तर का बरं असं काय कारण आहे. तर त्यावेळी तो सांगतो की तो गौरहरी म्हणतो भगवंतांना आणि म्हणतो की तुम्ही काय करा सुन गौर हरि यही प्रश्न कारण निवृत्त हो यदि तबे करी निवेदन तर ते म्हणतात आपण जर एकाच स्थळी गेलो तर मी तुम्हाला याचं कारण सांग. चैतन्य महामंडळ नाही हे आपले माझे नेहमीच संगे तुम्ही बोला काही चिंता नाही. आणि त्यावेळी तो सांगतो काजी काय बे आम्ही हिंदू रे घरे गिया कीर्तन करिलो माना मृदंग भंगिया सही रात्रे कसिया महाभयंकर नारदे हसिय मुख गरजे या विस्तार. तर सांगतो की ज्यावेळी मी त्या मृदंग तोडला तर त्या रात्री मी घरी झोपलो त्यावेळी माझ्या स्वप्नामध्ये एक सिंह आला आणि तो महाभयंकर नर देह सिंह मुख ती शरीर सगळं मनुष्याचं होतं आणि मुख मात्र सिंहाच होते आणि एकदम घर्षणा करत होता. शयने अमरूपर लापादी अच्छी अट्ट अट्ट हसे करे दंत कडमडी आणि तो माझ्या म्हणजे बेडवर चढला आणि मोठमोठ्याने हसतोय आणि दात मोठमोठ्याने गर्जना करतोय दात ओत खात होता. मोर बुके न कधीया गोरस्वरे बले फाडी मग तो मार बुक मृदंग बदले. तर ते म्हणतात की तो चढला आणि माझ्या छातीवर नख घोसवले आणि म्हणतोय की आता तुझं मी शरीर जे हृदय फाडणार कारण तुनं माझा मृदंग तोडलेला आहे. मोरा कीर्तन माना करीस करी मग तो रक्षय आणि तू माझ्या कीर्तनाला मना केलेलास मी आता तुझा नाश करणार. अंगी मुरी कापी आम्ही पाय बडा भय मी तर मोठा थर कापत होतो. भीत दे की सिंह बले हया सदय आणि मी आधी भीती बघून तो थोडा सरद होतोय. तोर शिक्षा देते केले तोर पराजय की त्यावेळी तो म्हणाल तुला धडा शिकवण्यासाठीच मी तुझा पराजय केलेला आहे आणि आता तुझ्यावर दया दाखवतो पण पुन्हा सेई दिन बहुत नाही केले उत्पाद तेही क्षमा करीना करीन प्रामाण घात. आणि ते ऐकून मी काय केलंय त्या दिवसापासून मी तुम्हाला काही उत्पाद केलेलं नाही आणि मी सिंह म्हणतोय की तू मोठा उत्पाद केला नव्हतास त्या कारणाने तुला मी क्षमा करून तुला आता तुझा प्राण घेत नाही. ऐचे यदी पुन्हा करत तबे नाही सही मो आणि जर असं पुन्हा केलास तर त्यावेळी मात्र मी तुला सहन कर नाही. संवंश तो मारे मारी यवन नाशिमो आणि संवंश मी काय करेन त्यांना मारून टाकेन आणि सर्व संवंशाचा मी नाश करेन. येत काय सिंह गेला आमा राहिला भय येई देख न कचिन्ह अमोर हृदय. तर तो कारण तो त्याचवेळी तो सिंह निघून गेला आणि मी मात्र भयभीत होतो. आणि जर तुम्हाला विश्वास होत नसेल तर बघा सिंहाचं नख चिन्ह तो आपल्या छाती उघडून दाखवतो आणि त्या छातीवर भगवान नरसिंहाचं चिन्ह होतं ते आणि म्हणून तो स्वतःच ते दाखवतोय की कशा प्रकारे भगवंतांचं चरण नख सिंहाचे नख त्या ठिकाणी उमटलेले आहे. काजी काही या आम्ही कर ना कैल सेई देना मारे पिया दाईल आणि मग पुढे मोठी चर्चा आहे पुन्हा आपण कधी बघू. तर या ठिकाणी सांगण्याचा उद्देश की ज्यावेळी आपण भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करतो त्यावेळी निश्चितपणे भगवंत आपलं काय करतात रक्षण करतात. की भगवंतांना नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हितायचे की भगवंतांना गायी आणि ब्राह्मण अतिशय प्रिय आहे म्हणून अशा ब्राह्मणांचे आणि अशा गायींची आपण सेवा करू तर निश्चितपणे भगवान काय होतील संतुष्ट होतील. हरे कृष्ण. इथं आपण थांबूया कुणाला काही प्रश्न टीका टिप्पणी असली सांगू शकता. ठीक आहे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय श्रील प्रभुपाद की जय. निधाय गौर प्रेमानंदे हरी हरी बोल.